नमस्कार, मी मंदार कुलकर्णी। मराठीतील नवीन नवीन साहित्यकृती आपल्यासमोर घेऊन येत आहे। आजची कविता आहे कुसुमाग्रज लिखित कणा। ओळखलत का सर मला? पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसांवरती पाणी। क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून। माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली। भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांवर पाणी तेवढे ठेवले। कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे। खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोच सर, जरा एकटेपणा वाटला। मोडून पडलाय संसार, तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा।